नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यभरात 204 उमेदवार, हिंगोलीत 33, नांदेडमध्ये 23 तर परभणीत 34 उमेदवार निवडणूक रिंगणात. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाचा राजकीय वापर झाल्याप्रकरणी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. सगळे सोयरे अंमलबजावणी तसंच ओबीसीतून आरक्षणाचा मनोज जरांगे पाटील यांचा पुनरुच्चार. आणि आज गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठांमध्ये उत्साह. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. या टप्प्यात राज्यातल्या बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी आणि नांदेड या 8 मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघातल्या निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालं असून या सर्व ठिकाणी मिळून एकूण 204 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस चोक्कलिंगम यांनी ही माहिती दिली. ते काल मंत्रालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. या सर्व ठिकाणी 26 एप्रिलला मतदान होणार आहे. नांदेडमध्ये 66 पात्र उमेदवारांपैकी तब्बल 43 जणांनी माघार घेतल्यानं तिथे 23 उमेदवारांमध्ये निवडणूक होईल तर परभणी मतदारसंघात 41 पात्र उमेदवारांपैकी 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे तिथे आता 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हिंगोली इथं 48 पात्र उमेदवारांपैकी 15 जणांनी अर्ज मागे घेतले. 33 उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवतील. महायुतीच्या जागावाटपात हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यामुळे भाजपच्या 3 पदाधिकाऱ्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यापैकी रामदास पाटील आणि श्याम भारती महाराज यांनी काल अर्ज मागे घेतले. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी मात्र अर्ज कायम ठेवला आहे. बुलडाणा मतदारसंघात 21 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अकोला मतदारसंघात 15, अमरावती मतदारसंघात 37, वर्धा मतदारसंघात 24 तर यवतमाळ वाशिम मतदारसंघात 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परभणीमध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला प्रेशर कुकर हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. या पक्षानं गॅस सिलेंडर हे निवडणूक चिन्ह मागितलं होतं, मात्र सोडतीमध्ये हे चिन्ह त्यांना मिळालं नाही. दुसऱ्या टप्प्यातल्या 8 लोकसभा मतदारसंघात एकूण 1,49,25,912 मतदार आहेत. यापैकी 18,471 मतदार टपालाद्वारे तर 14,612 मतदार घरून मतदान करणार आहेत. घरून मतदान करणाऱ्यांमध्ये 10,672 मतदार 85 वर्षांवरचे ज्येष्ठ नागरिक असून 3,555 मतदार 40% अधिक दिव्यांग तर 385 नागरिक अत्यावश्यक सेवेतले मतदार आहेत. देशभरात निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून विविध पक्षांचे प्रमुख नेते आणि प्रचारक देशाच्या विविध भागात प्रचारसभा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल चंद्रपूर आणि गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी चंद्रपूर इथं सभा घेतली. ही निवडणूक स्थैर्य विरुद्ध अस्थैर्य अशी असल्याचं मोदी यांनी नमूद केलं. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून तर विद्यमान खासदार अशोक नेते हे गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आहेत. पंतप्रधान उद्या 10 तारखेला नागपूर इथं प्रचारसभा घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांचं अधिकृत शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानाचा राजकीय कारणासाठी वापर झाल्यामुळे अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीशीला उत्तर मिळाल्यावर कारवाई होईल अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिली. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यामुळे मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी नोटीस बजावल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतल्या पक्षांमध्ये ताळमेळ नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते काल अकोला इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. वंचित बहुजन आघाडीनं आतापर्यंत 19 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. राज्यातल्या उर्वरित जागांबद्दल 2 दिवसात निर्णय जाहीर करणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अमोल कीर्तिकर काल अंमलबजावणी संचालनालय ईडीच्या कार्यालयात 8 तास चौकशी झाली. मुंबई महापालिकेतल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ईडीनं त्यांना गेल्या 25 तारखेला समन बजावलं होतं. दरम्यान शिवसेना ठाकरे गटानं अमोल कीर्तिकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मराठा समाजानं लोकसभा निवडणुकीत कोणालाही उमेदवारी अथवा पाठिंबा दिलेला नाही. आरक्षणासाठी सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीबाबतीत जो पक्ष निर्णय घेईल त्याच्या बाजूनच मराठा समाज उभा राहील असं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील पांगरी इथं पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षण हे ओबीसीमधूनच देण्याच्या मागणीवर ठाम असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. श्रोते हो, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरु केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण नांदेड लोकसभा मतदारसंघाचा आढावा ऐकणार आहोत. संध्याकाळी 7:15 वाजता हा कार्यक्रम ऐकता येईल.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, यूट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद NCERT ने त्यांच्या शैक्षणिक साहित्यावरील स्वामित्व हक्कांबाबत निर्देश जारी केले आहेत. एखादी व्यक्ती किंवा संस्थेनं परवानगीशिवाय NCERTची अधिकृत पाठ्यपुस्तकं व्यावसायिक वापरांसाठी प्रकाशित केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा परिषदेनं दिला आहे. हिंदू कालगणनेनुसार नवीन वर्षाला आज चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यापासून प्रारंभ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल चंद्रपुरात जाहीर सभेतून जनतेला मराठीतून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच राज्यपाल रमेश बैस यांनी गुढीपाडवा तसंच मराठी वर्षानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या विविध भागात हा सण चैत्र शुक्लादी युगादी संसार पाडवो आणि चेटीचंड म्हणून साजरा केला जातो. शालीवाहन शक 1946 आजपासून प्रारंभ होत आहे. सम्राट शालीवाहनाची राजधानी असलेल्या तत्कालीन प्रतिष्ठान म्हणजेच सध्याच्या पैठण नगरातल्या तीर्थसंभ परिसरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. छत्रपती संभाजीनगरमध्येही गुलमंडी परिसरात दरवर्षी गुढी उभारण्यात येते. आज सकाळी 9 शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते गुढीपूजन होणार आहे. दरम्यान गुढीपाडव्यासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या बांबूच्या काठ्या आणि साखर गाठ्यांसह पूजा साहित्याची दुकानं ग्राहकांच्या गर्दीनं फुलून गेली आहेत. गुढीपाडवा हा 3:30 शुभ मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मुहूर्त मानला जातो. या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक वस्तू वाहनं तसंच वस्त्र आभूषणांसह गृहसाहित्यानं बाजारपेठा सजल्याचं दिसून येत आहे. रमजान ईद आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खरेदी करण्यासाठी परभणीतही बाजारपेठेत गर्दी होत आहे. प्रामुख्यानं कपडे ज्वेलरी अत्तर तसंच सुक्या मेव्याच्या दुकानांमध्ये गर्दी होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. उद्या सायंकाळी चंद्रदर्शनानंतर परवा रमजान ईद साजरी होण्याची शक्यता आहे. धाराशिव शहरात शिवप्रतिष्ठानच्या वतीनं काल छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिनाच्या निमित्तानं शहरातील शेकडो तरुणांनी संभाजी महाराजांना आदरांजली अर्पण केली. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात गुढीपाडवा मतदान वाढवा हा मतदार जनजागृती उपक्रम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे. या अंतर्गत काल बजाजनगर इथल्या हायटेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं विद्यार्थ्यांनी लोककलांच्या माध्यमातून मतदानाविषयी जागृती केली. जिल्हाधिकारी कार्यालयातल्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनीही लोकशाहीची गुढी उंच उभारण्यासाठी जनसहभाग वाढवण्याचा संकल्प करूया असा निर्धार केला. लातूर इथं काल माझा एक दिवस मतदार जागृतीसाठी हा उपक्रम घेण्यात आला. जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात एकाच वेळी मतदार जागृती फेरी काढण्यात आली. या माध्यमातून जवळपास 2.5 लाख कुटुंबांपर्यंत मतदार जागृतीचा संदेश पोहोचवण्यात आला. जालना जिल्ह्यातल्या शहरी आणि ग्रामीण भागात काल शालेय विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत सहभागी विद्यार्थ्यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. बीड इथं काल संस्कार विद्यालय परिसरात रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यावेळी 43 वेगवेगळ्या पद्धतीनं मतदानाचं महत्व सांगणाऱ्या रांगोळ्या रेखाटण्यात आल्या. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यभरात 204 उमेदवार, हिंगोलीत 33, नांदेडमध्ये 23 तर परभणीत 34 उमेदवार निवडणूक रिंगणात. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाचा राजकीय वापर झाल्याप्रकरणी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस आणि आज गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठांमध्ये उत्साह. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.